नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी. 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी नामांकित. राज्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आणि आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत बांगलादेश लढत. आता सविस्तर बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती काल सर्वत्र साजरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली अर्पण केली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवनात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. मुंबईतल्या विविध कार्यक्रमांमध्ये राज्यपाल सहभागी झाले होते. शिवजयंतीचा मुख्य सोहळा पुण्यात साजरा झाला. किल्ले शिवनेरीवर झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरता मंदिरांपेक्षाही मोठे असून त्यांच्या जतन आणि संवर्धनाचं काम राज्य शासनाच्या वतीनं सातत्यानं सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं. तर किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. पुण्याजवळ आंबेगाव इथं उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण काल केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामांकित केले असून त्यांना लवकरच मंजुरी मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारशाकरता त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत. लवकरच त्याची परिषद होणार आहे. आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पहिल्या टप्प्यामध्ये युनेस्को मध्ये पॅरिसला जाऊन या संदर्भातलं एक सादरीकरण करणार आहे. आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे किल्ले हा खरोखर जागतिक वारसा म्हणून या ठिकाणी युनेस्कोही स्वीकारेल.
राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी जय शिवाजी जय भारत पदयात्रा काल काढण्यात आली. पुण्यात केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली. कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडावरही सुमारे 3000 शिवप्रेमींच्या उपस्थितीसह जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. मराठवाड्यातही या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करून जय शिवाजी जय भारत पदयात्रेला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषा केलेले शेकडो विद्यार्थी आणि नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले. जालन्यात या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची दिवसभर गर्दी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड इथं जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. परभणी इथं या पदयात्रेला विविध मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषेतली मुलं आणि साहसी खेळांच्या सादरीकरणानं या पदयात्रेनं नागरिकांची मनं जिंकून घेतली. हिंगोली इथं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह शेकडो विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येनं या पदयात्रेत सहभागी झाले. धाराशिव इथं पदयात्रा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहरातल्या विविध शिक्षण संस्थांमधले सुमारे 3500 विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी झाले. लातूर इथं जय शिवाजी जय भारत पदयात्रेत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या लेझीम आणि झांज पथकांनी ढोल ताशाच्या तालावर केलेल्या सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली.
शिवजयंतीच्या निमित्तानं काल तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. शिवाजी महाराजांना देवीनं भवानी तलवार दिली होती अशी मान्यता आहे. त्याची आठवण म्हणून ही पूजा मांडली जाते. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल उत्तर प्रदेशात आग्रा इथं लाल किल्ला परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आग्र्यातल्या ज्या कोठीत शिवाजी महाराजांना बंदी ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त राजकीय भाष्यकार आणि सकलजनवादी शिवराय या ग्रंथाचे लेखक डॉ प्रकाश पवार यांचं व्याख्यान झालं. शिवरायांचा सकलजनवाद हाच खरा महाराष्ट्र धर्म असल्याचं प्रतिपादन पवार यांनी यावेळी केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
वारसा कला साहित्य संस्कृतीचा झिचात दडलेला पुन्हा माय मराठीचा गुण गौरव गगनी असा तुमधुमला
अशी मधुर गोड विश्वात थोर तिचे रंग रूप देखणे
अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने.
दिनांक 21-22-23 फेब्रुवारी दरम्यान 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन.
किती गोड वी थोर वी माझा माय मराठीची हृदयात खोल वर रुजली अधिकार वाणी हक्काची
देवनागरी ब्राह्मी लिपींचा अलंकार जपलाय तिच्या पुण्याईने मराठीचा पुन्हा शंखनाद घुमतोय
समृद्ध ज्यामुळे ललित काव्य शोभनाट्य चित्र सृष्टीची
भूषण महाराष्ट्राचे गाजवी सोहळे संमेलने
दिनांक 21-22-23 फेब्रुवारी दरम्यान 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन.
बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आयोजित पुणे ते दिल्ली मराठी साहित्यात्री संमेलनाला कालपासून प्रारंभ झाला. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान धावत्या रेल्वेत हे संमेलन होत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही या विशेष रेल्वेत साहित्यिकांसोबत प्रवास केला. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ऑरिक सिटी सभागृहात उद्योजकांच्या संघटनांशी गोयल यांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. शेंद्रा आणि बिडकीन उद्योग वसाहतींमध्ये उद्योगांना जास्तीत जास्त सुविधा देण्यास सरकार इच्छुक असून शून्य भ्रष्टाचार आणि शून्य विलंब पद्धतीचा अवलंब करून सर्व पूर्तता करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. उद्योग लवकरात लवकर कार्यान्वित करून गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीस प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी उद्योजकांना यावेळी केलं. उद्योग क्षेत्रासाठी सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांची गोयल यांनी माहिती दिली. 9व्या आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. दुबईत होत असलेला हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 सुरु होईल. दरम्यान या स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडनं यजमान पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला. मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईच्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. मुंबई संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून मिलिंद रेगे यांची ओळख होती. धाराशिव तालुक्यात आळणी इथले ज्येष्ठ गांधीवादी नेते चंद्रकांतराव वीर यांचं काल निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेले वीर यांनी जिल्हा होमगार्डचे समादेशक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसंच काँग्रेस कमिटीचे धाराशिव शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी. राज्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत बांगलादेश लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00 वाजता. नमस्कार.